लेवीय प्रकरण 6. परमेश्वर मोशेला म्हणाला, कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले म्हणजे ठेव किंवा गहाण यांच्या बाबतीत आपल्या शेजाऱ्याला फसविले किंवा लूट करून त्याला फसविले किंवा त्याच्यावर जुलूम केला किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता तिच्याविषयी त्याने लबाडी करून खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करीतात त्यापैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला म्हणजे असले पाप करून दोषी झाला तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते किंवा आपल्याजवळची कोणाची ठेव बुडविली असेल ती किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती किंवा ज्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी. ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन वर आणखी तिचा एक पंचमांश त्याने द्यावा. त्याने परमेश्वरा प्रीत्यर्थ आपले दोषार्पण आणावे. तू ठरविशील तेवढ्या किमतीचा कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी त्याने याजकाकडे न्यावा. याजकाने तो घेऊन परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे ज्या कृत्यामुळे तो दोषी ठरला असेल त्याची त्याला क्षमा होईल. अर्पणासंबंधाने आणखी काही नियम. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे ह्यास आज्ञा कर की होमार्पणाचा विधी असा. होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. मग याजकाने आपला सणाचा झगा आणि चोळणा अंगात घालून होमबली अग्नीत भस्म झाल्यावर त्याची जी राख वेदीवर राहील ती काढून वेदी शेजारी ठेवावी. मग त्याने आपली वस्त्रे उतरून दुसरी घालावी आणि ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी. वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. याजकाने त्याच्यावर रोज सकाळी इंधने घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होमबली रचून शांत्यर्पणांच्या चरबीचा होम करावा. वेदीवर अग्नी सतत जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. अन्नार्पणाचा विधी असा. अहरोनाच्या मुलांनी परमेश्वरासमोर वेदीपुढे ते अर्पावे. त्या अन्नार्पणातून मूठभर सपीठ काही तेल व त्यावरील सगळा धूप घेऊन अन्नार्पणाचा स्मारक भाग म्हणून परमेश्वरा प्रीत्यर्थ सुवास व्हावा म्हणून त्यांचा वेदीवर होम करावा. त्यातून जे उरेल ते अहरोनाने व त्याच्या मुलांनी खावे. ते त्यांनी दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्रस्थळी खमीरा वाचून खावे. खमीर घालून ते भाजू नये. माझ्या हव्यातून त्यांचा वाटा म्हणून मी ते त्यांना दिले आहे. पापार्पण अथवा दोषार्पण जसे परमपवित्र आहे तसेच हेही आहे. खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानातील प्रत्येक पुरुषाला आहे. परमेश्वराच्या हव्यातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढ्या निरंतर चालू राहावा. ह्या हव्यास जो कोणी स्पर्श करील तो पवित्र आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला अभिषेक होईल त्या दिवशी त्याने आपल्या मुलांसह परमेश्वराला जे अर्पण करावयाचे ते हे एक दशांश एफा सपीठ नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे. ते तव्यावर तेलात परतावे. त्यात तेल चांगले मुरल्यावर ते आत आणावे व त्या परतलेल्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वरा प्रीत्यर्थ सुवास म्हणून अर्पावे. त्याच्या मुलांपैकी जो त्याच्या जागी अभिषिक्त याजक होईल त्यानेही असेच अर्पण करावे. निरंतरचा विधी म्हणून परमेश्वरा प्रीत्यर्थ त्याचा संपूर्ण होम करावा. याजकाच्या प्रत्येक अन्नार्पणाचा संपूर्ण होम करावा. ती खाऊ नयेत. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे यांना सांग की पापार्पणाचा विधी असा. ज्या ठिकाणी होमबलीचा वध करीतात तेथेच परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा. तो परमपवित्र होय. जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शन मंडपाच्या अंगणात पवित्रस्थळी तो खावा. ज्याला त्याच्या मांसाचा स्पर्श होईल तो पवित्र आहे. आणि त्याचे रक्त एखाद्या वस्त्रावर उडाले तर असे वस्त्र पवित्रस्थळी धुवावे. ते मांस मडक्यात शिजविले असेल तर ते मडके फोडून टाकावेत. पण पितळेच्या पात्रात ते शिजविले असेल तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे. ते खाण्याचा हक्क याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे. ते परमपवित्र होय. पण ज्या पापबलीचे काही रक्त दर्शन मंडपात पवित्र स्थानी प्रायश्चित्तासाठी आणतील त्याचे मांस खाऊ नये. ते अग्नीत जाळावे.